नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज संसदेची दोनी सभाघरां अनिश्चित काळा खातीर तहकूब केली. ह्या सयत ह्या वर्सा 28 जानेवारीक सुरू जाल्ले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोपले. लोकसभेतल्या आपल्या समारोपी भाषणात सभापती ओम बिर्लानी अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळार सभाघरान 93% कार्यक्षमता नोंदयल्याचे अधोरेखित केले. सभाघराची एकूण 31 अधिवेशनां जाली. अधिवेशना वेळार 12 सरकारी विधेयकां सादर केली आनी 9 विधेयकां मंजूर जाली. हातून वित्त विधेयक 2026, दिवाळखोरी आनी नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025, आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक 2026, जनविश्वास तरतुदी सुधारणा विधेयक 2026 आनी केंद्र सशस्त्र पोलीस दळ सामान्य प्रशासन विधेयक 2026 आसपावता अशें बिर्ला हांणी सांगलें.
ये सत्र 28 जनवरी 2026 को आरंभ हुआ था. इस सत्र में हमने 31 बैठकें की जो लगभग 151 घंटे और 42 मिनट तक चली. सत्र के दौरान 126 तारांकित प्रश्नों के उत्तर दिए गए. माननीय सदस्यों ने लोकमत के 226 मामले उठाए गए. सभा में नियम 377 के अधीन 626 मामले उठाए गए.
राज्यसभेत आपल्या समारोपीय भाषणात अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळे की सभागृहाचे कामकाज एकूण 157 वरां परस चड तेप चल्ले आणि या अधिवेशनाची उत्पादकता सुमार 110% आशिल्ली. तांणी म्हळे की संसदेच्या तिनूय अधिवेशनापैकी अर्थसंकल्पीय अधिवेशनाक अग्रस्थान आसा, कारण ते फक्त तिनूय अधिवेशनामदी सगळ्यात व्हडूच न्हय तर राष्ट्राच्या विकासाची दिशा थारावपातूय सगळ्यात महत्वाचे आसा असे तांणी म्हळे.
Function for a total of 157 hours and 40 minutes. The productivity of this session stood at 109.87%. During the session, we had the opportunity to raise 117 questions, 446 zero-hour submissions and 207 special mentions. This session also witnessed the re-election of Sriman Harwanji. I also thank the leader of the House, the leader of the opposition, untiring efforts of the Secretary General and his team. I also thank the print and electronic media for covering the proceedings of the House.
लोकसभा आणि विधानसभेत बायलांखातीर एक तृतीयांश आरक्षण लागू करपाच्या उद्देशान हाडिल्ले संविधान 131 दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर जावपाक शकले ना. लोकसभेत उपस्थित आशिल्ल्या एकूण 528 सदस्यापैकी ह्या विधेयकाक 352 मतांचे 2/3 बहुमत मेळपाक शकले ना. विधेयकावेल्या मतदानावेळार 298 खासदारांनी विधेयकाच्या वटेन आनी 230 खासदारांनी विरोधात मतदान केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी मतदानाचो निकाल जाहीर करताना सांगले की विधेयक मंजूर जावपाक आवश्यक बहुमत मेळूंक नाशिल्ल्यान ह्या कायद्याचेर मुखार वचप शक्य ना. विरोधी आघाडीचेर टिका करताना गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळे की बायलांक हक्क दिवपाच्या निर्णयात विरोधकांनी सदांच माघार घेतल्या आनी सगळ्या विषयात तांचो विरोधच आसता. गृहमंत्र्यांनी विधेयक अयशस्वी झाल्याची खोस मनोवपी विरोधी पक्षांचेर टिका केली.
महिला आरक्षण विधेयक का विरोध, हमने 370 समाप्त की, उन्होंने विरोध किया. राम मंदिर बनाया, विरोध किया. सीए लाए, विरोध किया. तीन तलाक खत्म किया, विरोध किया. नक्सलवाद खत्म किया, विरोध किया. आतंकवाद को सत्ते में डाला, विरोध किया. सर्जिकल स्ट्राइक, विरोध किया. एयर स्ट्राइक, विरोध किया. छह पूरे सोचे बगैर नरेंद्र मोदी जी जो कर रहे हैं इसका विरोध करने का ठान लिया.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राती 8:30 वरांचेर राष्ट्राक उद्देशून उलोप करतले. बायलां आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत मनसंमत जावपाक जाय आशिल्ले, 2/3 बहुमत मेळपाक अपेस आयिल्ल्याच्या फाटभुंयेर हे तांचे उलोप आसा. आयज संवसारभरात जागतीक दायज दीस मनयतात. हो दीस सांस्कृतीक आनी सैमीक दायजाची विविधता आनी म्हत्व हाजे बद्दल जागृकता वाडयता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी आज जागतीक दायज दिसा निमतान शुभेच्छा दिल्यात. भारताचे समृद्ध सांस्कृतीक आनी सैमीक दायज देशाच्या सभ्यतेची खोलता, विविधता आनी चिरस्थायी मूल्यांचो पुरावो आसा अशें तांणी म्हळां. आयपीएल क्रिकेटात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सनरायझर्स हैदराबाद आनी चेन्नय सुपर किंग्ज हांच्या आड खेळ जातलो. सांजवेळा 7:30 ही मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, ओडिशा, रायलसीमा आनी तेलंगणा हांगा उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास दिला. ही आसा ही कळवणी. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्षा मजगती आसची कोंकणी भाषेचे बरे गिन्यान आनी इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अशे अणकार करपाची कुशळटाय प्रसारणा खातीर योग्य आवाज निवड प्रक्रिया लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पांवड्यार जातली आनी अर्ज धाडपाची निमणी तारीख 17 मे आसा आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो नमस्कार.